लय गुनाची है वन कुनाची है संग कुनाची है ही पोरे लय गुनाची है पन कुनाची है संग कुनाची है ही पोरे हिच मग मग लागून माझा जीवाला लागलाय घोर हिच मग मग लागून जीवाला लागलाय घोर पैंज नहीं जा कानत फुलावा निडूल वेनिला मोगऱ्याचा गजरा आनी लाल लाल गुलाबाच फूल हे पायात रुनु जुनु पैंज नहीं जा कानत फुलावा निडूल वेनिला मोगऱ्याचा लाल लाल गुलाबाच फूल लय नखऱ्याची है झुळकवाऱ्याची है झुळकवाऱ्याची है ही पोर हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर किरकिर रात मन माझ हे गात त्यात काकणाचा किन किन आवाज आजवर ध्यास जिचा होता उरी हसून पाहिल होते नाज किरकिर रात मन माझ हे गात त्यात काकणाचा किन किन आवाज आजवर ध्यास जिचा होता उरी हसून पाहिलं तिनं आज जरा चिडकीच है पण भारीच है यार भारीच है ही पोर हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर बाप खासदार भाऊ आमदार हिचा माझ काय शेतावरती राहण हिच्या घरी मऊ मऊ बिछाना माझ भुईवर तसच पडण बाप खासदार भाऊ आमदार हिचा माझ काय शेतावरती राहण घरी मऊ मऊ बिछाना माझ भुईवर तसच पडना एक त्या घरची है सुन ह्या घरची है सुन ह्या घरची होणार ही पोर हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर
हो, घेतली सगळी औषधं, पण एक औषध राहिलं.
कुठलं?
हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला.
हो, मी झालो बरा. ज्या प्रकारे माझ्या आईने मला कृष्ण म्हणून वाढवलं आणि ज्या अवस्थेत हिनी मला आयुष्यभरासाठी स्वीकारलं, ही एक स्त्री शक्तीच म्हणावी लागेल. तिचं माझ्यावरचं प्रेम काहीतरी वेगळंच होतं. काय बघितलं माझ्यात तिलाच माहिती, पण तिच्या प्रेमात जादू होती हे खरं. म्हणूनच मी म्हणतो आणि आयुष्यभर म्हणत राहीन, माझीवाली ना लई गुणाची आहे.